प्रकरण 26 सर्वातीत व सर्वप्रथम। एका प्रसन्न सुप्रभाती एक तरुण एका मळ्यात येऊन दाखल झाला। वनस्पती, वृक्ष, लता, फुले, फळे व शेती यांनी डवरलेला तो परिसर पाहून खूप आनंदित झाला। तिथेच स्वच्छ, नीटनेटक्या आणि सुरेख सगळ्या सारख्याच असणाऱ्या घरांच्या रांगा होत्या। प्रत्येक घरासमोर घरकुलाला साजेल अशा बागा होत्या आणि आजूबाजूनी निर्मळ पाण्याचे पाट वाहत होते। उल्हसित दृष्टीने हे सर्व बघून तो तरुण स्तिमित झाला। इतक्या उत्तम परिसराची मांडणी करून त्याला जोपासणारा कुणीतरी थोर गृहस्थ असला पाहिजे असं वाटून त्याला जाणून घेण्याची उत्कंठा तरुणाच्या मनात निर्माण झाली। तेवढ्यात एका घरातून त्याच्याच सारखा एक तरुण बाहेर पडला। कुतूहलाने पहिल्या तरुणाने त्याला नाव विचारलं। त्यांनी नम्रतापूर्वक देवदत्त असं सांगितलं। जरा खोदून चौकशी केल्यावर देवदत्तानी सर्व माहिती दिली। तेथील सर्व घरातून शेकडो कुटुंब राहत होती। त्यांनीच स्वतः कष्ट करून तो संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम केला होता। सर्वांनीच कष्ट करायचे आणि उत्पन्न देखील वाटून घ्यायचे। कधी कुणात भांडण नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, दुष्टपणा नाही। सगळे एक दिलाचे आणि एक मनाचे। त्यातही आश्चर्यकारक गोष्ट अशी की या शेकडो कुटुंबांची माता एकच आहे। इतकी अपत्ये प्रसवलेली माता आता खूप म्हातारी झाली असेल असं त्या तरुणाला वाटलं। तेवढ्यात एक नितांत सुंदर आणि तारुण्याने मुसमुसलेली युवती एका घरातून बाहेर पडली आणि थेट त्याच्याजवळ आली। देवदत्तानी ओळख करून दिली, हीच आमची माता। तरुणाला आश्चर्याचा धक्काच बसला। त्या धक्क्यातून तरुण सावरतो आहे तोच ती म्हणाली, माझे नाव मायावती। तरुणाच्या मनातील भाव ओळखून मायावती आपली माहिती देऊ लागली। मायावतीचे वैशिष्ट्य असे की ती चिरतरुण आहे। कितीही काळ लोटला आणि कितीही संतती झाली तरी तिच्या तारुण्याला आणि सौंदर्याला कधीच चिरा जाणार नाहीत। ती स्वतः एकाकीपणे या सर्व कुटुंबांचा व त्यांच्या कार्याचा व्याप बघते। इतकी ती डोळस, उत्साही आणि कार्यक्षम आहे। हे सर्व करूनही ती महान पतिव्रता आहे। पतीची सेवा केल्याशिवाय तिचा एक दिवसही जात नाही। परंतु तिचा पती मात्र केवळ तिलाच दिसतो, मुलांनाही कधी तो दिसत नाही। दिवसभर ती कुटुंबात कार्यमग्न असते आणि संध्याकाळी पतीकडे जाते। सकाळी सूर्योदयाला ती परत येते। पतीचं वास्तव्य डोंगरावरील सर्वात उंच सुळक्याच्याही खूप वर अधांतरी आहे। तेही कुणी कधीच पाहू शकत नाही। केवळ सूक्ष्म देहानेच मायावती त्याच्याकडे जाते। त्याचं नाव निरंजन। तो इतरांना सूक्ष्मच आहे, तिला मात्र प्रगट आहे। जेव्हा मायावती निरंजनाकडे जाते तेव्हा तिचे अस्तित्व जणू संपतं। इतकी ती निरंजनाशी एकरूप होते। तिला स्वतःत लीन करून घेऊन निरंजन एकला एक पुरुषोत्तम म्हणून उरतो। पुन्हा तिला नवजीवन देऊन प्रगट करतो आणि जगत कार्यासाठी पाठवून देतो। त्याच वेळी प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि शक्ती यांनाही चैतन्य प्रदान करणारा तोच आहे। त्याकरता तो कुणालाही न दिसू शकणाऱ्या सूक्ष्म धाग्यांचा उपयोग करतो। असे हे 36 धागे आहेत। याचेच माध्यमातून स्थिरचर स्वरूपाचे सर्वांचं सर्व कार्य तो करतो आणि करून पुन्हा तो सर्वांपासून अलिप्त असतो आणि त्याच वेळी सर्वांच्या अतीत असतो। कुणाचाच प्रभाव त्याच्यावर पडत नाही। जरा विचार करून बघा, निरंजन हाच पुरुष नव्हे काय? मायावती ही पुरुषोत्तमाने निर्माण केलेली सृष्टी। ती सौंदर्यशाली आणि चिरतरुण आहे। तीच त्याची शक्ती आहे आणि दोघेही अखंड एकरूप आहेत। मात्र तोच तिला आपल्यात सामावून घेतो आणि तिच्या अंग उपांगात स्वतःच्या शक्तीचे भरण करून पुन्हा प्रगट करतो. ती विश्वाचा प्रसव करते आणि संरक्षणही करते. मात्र विश्वातील प्रत्येक घटकाला शक्ती प्रदान करण्याचं कार्य निरंजन स्वतः करीत असतो, ते 36 तत्वांच्या माध्यमातून. म्हणजे सगळ्यांकरता सर्व काही करणारा सर्वगत तोच आहे, आणि सर्वगत असूनही सर्वांना व्यापून पुन्हा उरणारा आणि परत अलिप्त असणारा असा सर्वातीत देखील तोच आहे. सोहम हंसः.